अध्याय 13. भल्या पहाटेच्या शांत व मौल्यवान क्षणी भगवंतांशी निकटता जाणवणे स्वाभाविक असते. नदी किनाऱ्यावरून उठून मी सकाळच्या प्रवचनासाठी निघालो. प्रत्येक गोष्ट ही स्वरूपता आध्यात्मिक आहे, श्रील प्रभुपादांनी सुरुवात केली. जणू काही मला जागृत करणाऱ्या विचारांचा धागा पकडूनच ते बोलत होते. प्रत्येक गोष्ट ही भगवंतांची शक्ती आहे. वस्तूचे भगवंतांशी असलेल्या संबंधाचे विस्मरण होणे ही भौतिक चेतना आहे. प्रत्येक गोष्टीला भगवंतांशी संबंधित पाहणे आणि प्रत्येक गोष्टीचा भक्तिमय सेवेत उपयोग करणे ही आध्यात्मिक चेतना आहे. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी प्रभुपादांनी मायक्रोफोनवर बोटाने टिचकी मारली. उदाहरणार्थ हा मायक्रोफोन, याचा उपयोग जर सांसारिक गाणी म्हणण्यासाठी केला तर तो भौतिक आहे, या उलट भगवंतांचे स्तुतिगान करण्यासाठी केला तर तो आध्यात्मिक आहे. हा सर्व चेतनेचा विषय आहे. प्रत्येक गोष्टीचा आध्यात्मिक कारणासाठी वापर करावा अशी आमची इच्छा आहे. भक्तिमय चेतनेद्वारे भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याची कला म्हणजेच भक्तियोग होय. त्यांच्या शब्दांनी भूकंपाप्रमाणे माझे अस्तित्वच हादरले. मी विचार केला, हा सिद्धांत तर एकदम क्रांतिकारी आहे. अनासक्तीबद्दलच्या माझ्या कल्पनेच्या अगदी गाभ्यालाच याने आव्हान दिले. अनासक्ती म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग करणे आणि जगण्यासाठी आवश्यक अशा कमीत कमी गोष्टींवर जीवन जगणे असे मी समजलो होतो. मी प्रामाणिकपणे माझ्या हृदयात शोध घेतला तेव्हा मला मान्य करावे लागले की भारतात मी ज्या पद्धतीने राहत होतो त्याचा सूक्ष्म स्तरावर का होईना मला गर्व झाला होता. आधुनिक पद्धतीने राहणाऱ्या पश्चिमेकडील लोकांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे देखील मला वाटत होते. कदाचित अनासक्तीची ही संकल्पना स्वतःला फसविणाऱ्या अहंकाराचे दुसरे रूप आहे, कारण अशी दांभिक अनासक्ती इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी प्रवृत्त करीत होती. वास्तव दर्शनाने मी हादरलो. वृंदावनातील सुंदर नैसर्गिक वातावरण आणि अर्चा विग्रहयुक्त मंदिरे यांना आध्यात्मिक समजणे सोपे होते, परंतु एखादा मायक्रोफोन? माझ्या मनात विचार आला, आपण कॅमेरा आणि टेप रेकॉर्डर बाळगणाऱ्या श्रील प्रभुपादांच्या अनुयायांबद्दल कसे मत बनवले होते. माझ्या वैराग्याच्या जीवनशैलीमुळे मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे वाटून मी त्यांना कमी लेखणे किती मूर्खपणाचे होते. मला आता उमगले की अनासक्ती ही ज्या प्रमाणात नम्रता, आदर आणि प्रेम वाढवते त्या प्रमाणातच ती पवित्र आहे. थोडक्या शब्दात श्रील प्रभुपादांनी माझ्या भ्रमाचा चक्काचूर केला होता. माझ्या अहंकाराला धक्का बसला होता, तरीही मी त्यांचा आभारी होतो. असे म्हटले जाते, संत महात्मे गुलाबापेक्षा मृदू आणि वज्राहूनही कठीण असू शकतात. त्या सकाळी एक अतिथी अनितीचे आणि शिथिल आध्यात्मिकतेचे समर्थन करण्यासाठी एका पाठोपाठ एक सबब देत होता. श्रील प्रभुपादांनी सर्व काही ऐकून घेतले. त्यांचा आवाज मेघगर्जनेसारखा वाढला. जर तुम्ही कमकुवत असाल तर सुधारणा करा. तुमच्याकडे दृढता निर्धार नाही तर चारित्र्य देखील नाही. मग तुमच्यामध्ये आणि एखाद्या प्राण्यामध्ये काय फरक आहे? तो मनुष्य हवा गेलेल्या फुग्यासारखा निश्चित पडला. नतमस्तक होऊन योग्य वागण्याचे त्याने वचन दिले. मनुष्याच्या बिकट परिस्थितीत निकडीवर जोर देण्यासाठी श्रील प्रभुपाद आवश्यकता वाटल्यास अगदी कडक पावित्रा देखील घेत. एका निष्णात शल्य विशारदाच्या हातातील शस्त्राप्रमाणे त्यांचे भेदक शब्द रुग्णाला केवळ बरा करण्यासाठीच असत. त्यांनी स्वतःच स्पष्ट करून सांगितले, आध्यात्मिक गुरुकडे एका ब्रिटिश सेनापतीचे धैर्य आणि बंगाली आईचे हृदय असावे लागते. श्रील प्रभुपाद अगदी विनवणींच्या सुरात आम्हाला उद्देशून पुढे बोलू लागले. जेव्हा ढगातून एखादा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा तो पारदर्शक असतो. मातीच्या संपर्कात आल्याने तो आपली पारदर्शकता गमावतो. गाळून शुद्ध करून आपण पुन्हा त्याला त्याच्या मूळ स्थितीत आणू शकतो. त्याचप्रमाणे आपली चेतना मूलतः शुद्ध आहे. भौतिक शक्तीच्या संपर्कात आल्याने तिची पारदर्शकता लोप पावली आहे. भगवंतांच्या नावाचा जप करून आपण स्वाभाविक आनंदमय स्थिती पुनरुज्जीवित करू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की आपण सांप्रदायिकतेवर कशी मात केली पाहिजे, उन्नत झाले पाहिजे. भगवंतांची अनेक नावे आहेत, त्या सर्वांमध्ये त्यांनी दैवी शक्ती ठेवली आहे हे समजले पाहिजे. कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक, ते म्हणाले. ते सर्वाकर्षक आहेत कारण ते सर्व सौंदर्य, ज्ञान, बल, ऐश्वर, प्रसिद्धी आणि वैराग्याचे स्रोत आहेत. या गुणांमधील अंशमात्र गुण ज्याच्याजवळ असतात तो मनुष्य महान बनतो. भगवंत महान आहेत कारण ते या सर्व ऐश्वर्यांचे मूळ आहेत. ही ऐश्वरे त्यांच्याजवळ अमर्याद परिमाणात आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवान याचा हाच अर्थ आहे. ते पुढे स्पष्ट करू लागले, ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. जितके अधिक आपण कृष्णाबद्दल श्रवण करू तितक्या अधिक प्रमाणात जीवामध्ये त्यांच्याप्रती असलेले सुप्त आकर्षण जागृत होते. भक्तीचा मार्ग हा श्रीकृष्णांबद्दल श्रवण करणे आणि त्यांच्या पवित्र नामाचा जप करणे याभोवती केंद्रित आहे. जसे आपले प्रेम जागृत होते तसा आपला सेवा करण्याचा उत्साह देखील जागृत होतो. मी बऱ्याच वेळा हे शब्द ऐकले होते, भगवंत महान आहेत. पण ते कसे महान आहेत या स्पष्टीकरणाने मी रोमांचित झालो. माझ्या अंगावर शहारे आले. त्या संध्याकाळी प्राचीन मदनमोहन मंदिराने सजलेल्या टेकडीवर मी बसलो होतो. यमुना नदीकडे पाहत श्रील प्रभुपादांनी लिहिलेली प्रार्थना मी वाचली. अमेरिकेच्या प्रवासात समुद्राच्या मध्यभागी मालवाहू जहाजात एका निराधार स्थितीत असताना त्यांनी ती लिहिली होती. 70 वर्षांचे वय, प्रवासात सलग 2 वेळा हृदयविकाराचे त्यांना झटके आले. भारतीय चलनामध्ये त्यांच्याकडे केवळ $7 होते. भारताबाहेर कोणीही ओळखीचे नव्हते. समुद्रातील 30 दिवसांच्या प्रवासानंतर ते बोस्टनच्या बंदरावर पोहोचले. तेथेच त्यांनी भगवान श्रीकृष्णांप्रती ही वैयक्तिक प्रार्थना केली. अनेक वर्षांनंतर त्यांच्या अनुयायांना ती एका जुन्या पेटीमध्ये सापडली. पर्वतमाथ्यावरील एकांतात झाडांच्या पानांची वाऱ्याने झालेली सळसळ, दूरवरून गायींचे हंबरणे आणि नावाड्यांचे एकमेकांना हाका मारणे ऐकू येत होते. मी शांत मनाने जलदूतावरील प्रार्थनेतील काही श्लोकांवर ध्यान केंद्रित केले. हे भगवान श्रीकृष्ण, आपण या अधम जीवावर अतिशय कृपा केलेली आहे, पण मला कळेना की आपण मला इथे कशासाठी आणले आहे. आता आपण माझ्याशी जे काही करायचे ते करा. मला असे वाटते की त्या ठिकाणी आपले काहीतरी कार्य आहे, नाहीतर आपण मला या अतिभयानक ठिकाणी का आणले असते. हे भगवंता, एन केन प्रकारेण आपण मला आपला प्रसार करण्यासाठी आणले आहे. आपल्या इच्छेनुसार मला यामध्ये यशस्वी किंवा अयशस्वी करणे आता आपल्या हातात आहे. हे जगद्गुरु, मी केवळ आपल्या संदेशाचे पुनरुच्चारण करू शकतो. आपली इच्छा असेल तर आपणच माझे शब्द त्यांना समजण्यास अनुकूल करू शकता. आपल्या निरपेक्ष कृपेनेच माझ्या वचनात पावित्र्य येईल. हा दिव्य उपदेश ज्यावेळी त्यांच्या हृदयांतरी जाईल तेव्हा ते नक्कीच वास्तविक आनंदाचा अनुभव करतील याची मला पूर्ण खात्री आहे. याद्वारे ते जीवनातील दुःखमय परिस्थितीतून मुक्त होतील. हे भगवंता, मी आपल्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे आहे. मला आपण येथे नृत्य करावयास आणले आहे, तर कृपया मला नाचवा, मला नाचवा, आपल्याला हवे तसे नाचवा. मी भक्तिहीन तसेच ज्ञानहीन आहे, परंतु मला आपल्या नामात पूर्ण विश्वास आहे. माझ्या भक्तिवेदांत नावाचा खरा अर्थ आपण साध्य करू शकता. सही. सर्वात दुर्दैवी तुच्छ याचक, एसी भक्तिवेदांत स्वामी, जलदूत, कॉमनवेल्थ पियर, बोस्टन, मॅसॅच्युसेट, अमेरिका, 18 सप्टेंबर 1965. डोंगर माथ्यावरून मी सपाट प्रदेशातून वळणे घेत जाणाऱ्या यमुनेला न्याहाळले. मी श्रील प्रभुपादांच्या प्रार्थनेवर ध्यान केले. माझ्या विचार प्रवाहात मी दोहोंमध्ये साम्य पाहू लागलो. एकीकडे देवाबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुच्या शोधार्थ अमेरिकेतून भारतापर्यंत आलेला माझा दुष्कर प्रवास आणि दुसरीकडे भगवंतांबद्दलचे ज्ञान प्रदान करण्यासाठी शिष्यांच्या शोधार्थ श्रील प्रभुपादांनी भारतातून अमेरिकेत केलेला अविश्वसनीय आश्चर्यकारक प्रवास. मी विचार केला, जे भगवंतांवर प्रेम करतात त्यांच्या जीवनामधून कदाचित भगवंतच जगासमोर खरं प्रेम प्रकट करतात. प्रभुपादांच्या प्रार्थनेमध्ये मला इतरांच्या आध्यात्मिक कल्याणाकरिता ज्यांनी सर्व गोष्टींचा त्याग केला अशा व्यक्तीच्या अंतःकरणातून येणारी नम्रता आढळली. एक वयस्कर, निर्धन, गंभीररित्या आजारी व्यक्ती परक्या भूमीत एकटाच भगवंतांकडे एकाच आशीर्वादाची याचना करीत होती, प्रभूने मला त्यांच्या कृपेचे एक माध्यम बनवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर दूरवरच्या मंदिरातील घंटांच्या आवाजाने मला जाग आली. तरीही नदी किनारी बराच वेळ सकाळच्या ताऱ्यांकडे पाहत मी तसाच पडून राहिलो आणि आदल्या रात्री वाचलेली प्रार्थना आठवली. आज श्रील प्रभुपादांचा वृंदावनातील आठवा आणि शेवटचा दिवस होता. रोजच्या प्रथेप्रमाणे गोठवून टाकणाऱ्या पाण्यामध्ये मी स्नान केले आणि खांद्यापर्यंत पाण्यात प्रार्थना करीत उभा राहिलो. दूरवरच्या मंदिरांच्या निमुळत्या मनोऱ्याच्या काळ्या अंधुक आकृतींवर सौम्य चंद्र प्रकाश चमकत होता. वातावरणात मऊ हलक्या गालीच्याप्रमाणे शांतता पसरली होती. या क्षणाला एकांत हा माझा एकमेव साथीदार होता. थंडीमध्ये कुडकुडत मी माझे तळहात आणि बोटे जोडत नमस्कार केला. मार्गदर्शनासाठी राधा आणि कृष्णाला प्रार्थना केली. नदी किनाऱ्यावर येऊन कपड्यातील पाणी पिळून काढले आणि तसेच अंगात घातले. माझे अंग थंडीने कुडकुडत होते. श्रील प्रभुपाद वृंदावनातून आज परत जाणार या विचारात मग्न होऊन मी माळेवर भगवंतांच्या नामाचा जप करण्यासाठी बसलो. एका तासानंतर प्रभुपादांचे शेवटचे प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक होऊन मी वृंदावनाच्या अंधुक गल्ल्यांमधून लगबगीने निघालो. मार्गावरील पहाटेच्या स्तब्धतेत मंदिरातील घंटानाद व श्रद्धाळू भक्तांचे गाणे ऐकू येत होते. दुकानदार आपापल्या व्यवसायाची सुरुवात करीत होते. मी मंदिरात पोहोचलो. जमिनीवर माझी जागा घेतली. खोली शिष्यांनी आणि अतिथींनी गच्च भरली होती. हळुवारपणे महामंत्राचे कीर्तन सुरू होते. मातीने बनलेला मृदंग आणि टाळ कीर्तनाची साथ देत होते. हिवाळ्यातील थंडगार सकाळ असल्याने काही जणांनी लोकरी, शाल, टोप्या, स्वेटर असे उबदार कपडे चढवले होते. चंदनाच्या अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता, तर उपस्थितांमध्ये आनंद आणि दुःखाची संमिश्र भावना उमटली होती. श्रील प्रभुपादांचे वृंदावन सोडून जाणे कोणालाही रुचत नव्हते. श्रील प्रभुपादांचे आगमन झाले तसा कीर्तनाचा आवाज आणि गती वाढली. प्रभुपाद व्यासपीठावर आसनस्थ होताना तो आवाज कमी कमी होत नीरव शांततेत रूपांतरित झाला. तो शीतकाळ होता. उगवत्या सूर्याची किरणे खिडकीतून आत येत श्रील प्रभुपादांना न्हाऊ घालीत होती. बाहेर अनेक पोपट कुजन करीत गीते गात होते. या सुरेल संगीतात प्रभुपादांच्या करतालाच्या आवाजाची भर पडली. मग डोळे बंद करून त्यांनी एक खूप सुंदर भक्तिमय प्रार्थना गायली. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, गोपीजन वल्लभ गिरीवरधारी. जसे त्यांनी भगवंत आणि त्यांच्या प्रेमळ भक्तांमधील प्रेमाचे गीत गायले तसा मला हृदयातील आवाज ऐकू आला. श्रील प्रभुपादांचे भगवंतांविषयीचे प्रेम मला जिंकून टाकीत होते. श्रील प्रभुपादांचे गायन माझ्या कर्णरंध्रात प्रवेश करून अंतःकरणाला भिडत होते. माझ्या जीवनातील आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटनांनी मला या क्षणापर्यंत आणण्यासाठी निश्चितपणे युक्ती केली होती. होय, भगवंतांनीच माझे गुरु प्रकट केले आहेत आणि माझ्या हृदयाने देखील त्याचे अनुमोदन केले. कृतज्ञतेच्या सागरात डुंबत माझा आत्मा विश्वासाच्या लहरींवर विहार करू लागला. या अपरिचित परिस्थितीतही माझे हृदय आनंदाने ओतप्रोत भरले. श्रील प्रभुपादांशी मुंबईतील झालेल्या पहिल्या भेटीचा विचार माझ्या मनात आला. त्यावेळी हृदयाने हाक दिली होती, हे माझे गुरु आहेत. त्यावेळी खात्री पटली नव्हती म्हणा किंवा त्या हाकेने दिलेल्या आज्ञेचा स्वीकार करण्यास मी तयार नव्हतो म्हणा. माझ्या मनाने जेव्हा हृदयाविरुद्ध बंड पुकारले तेव्हा मी तो विचार मनातून काढून टाकला आणि शोध सुरूच ठेवला. अखेर हा शोध मला वृंदावनात आणि कृष्णापर्यंत घेऊन आला. आता मात्र एका महान शक्तीने हृदय आणि मन एकत्र आणले होते. हो, माझ्या हृदयातील अत्यानंद मी अनुभवू शकत होतो. गोलार्धाच्या दुसऱ्या बाजूला हायलँड पार्क इलिनॉयमध्ये सुरू झालेल्या माझ्या शोधाने आता मला श्री गुरूंच्या चरणांवर आणले होते. त्याच क्षणी जाणीव झाली, भगवत प्रेमाचा विश्वात प्रसार करण्यामध्ये श्रील प्रभुपादांना मदत करण्या इतके उदात्त ध्येय असूच शकत नाही. या दयापूर्ण आंदोलनात अगदी लहानात लहान माध्यम बनण्यासाठी मी अत्यंत उत्सुक झालो. हळूहळू इतर विचार मनात आले. हिमालयातील त्या इजिप्शियन अध्यात्मवाद्याची आठवण मला झाली. त्याने भाकीत केले होते, तू चिकाटीने त्याचा पिच्छा पुरविला पाहिजेस. तू ज्याची आस धरली आहेस ते तुझ्या आवाक्याबाहेर असलेल्या शक्तीमुळे तुला समजेल. यावर विश्वास ठेव, हेच तुझे विधिलिखित आहे. तुझे स्वामीच तुझ्याकडे येतील. त्याचे भाकीत खरे झाले होते. माझ्या भगवंतांनी माझ्या गुरूंवरील श्रद्धेचे बीज प्रकट केले होते आणि मी आनंदाच्या सागरात डुंबत असल्याप्रमाणे मला वाटत होते. परंतु या अहिक जगातील काही क्षणांच्या कालावधीतच मला प्रामाणिकपणे वास्तवाचा सामना करावा लागला. मी माझ्या गुरूंच्या शिकवणुकींप्रती खरेच प्रामाणिक राहू शकतो का? या जगात अनेक प्रलोभने आहेत. गुरूंची आणि त्यांच्या तत्वांची अवहेलना माझ्याच्याने विचारही करविणार नाही. ही एक कृतज्ञतेची कृती ठरेल. त्यांच्या पाश्चात्य शिष्यांना मी जरी आदर दिला तरी ते माझ्याहून खूप वेगळे आहेत. मी त्यांच्यामध्ये राहू शकतो का? मला प्रभुपादांवर अधिक आणि स्वतःवर कमी विश्वास आहे. तरी देखील त्यांचा शिष्य होण्यासाठी प्रामाणिकपणे मी पात्र आहे का? मी लायक नव्हतो असा मी निष्कर्ष काढला. या भावनांनी डोळ्यात अश्रू आले, हात थरथरले, हृदय धडधडू लागले. परंतु काळ जाईल तसा मी स्वतःला तयार करण्याचा निश्चय केला. सकाळच्या सूर्याने हिवाळ्यातील थंडगार जगाला ऊब दिली. मी बाहेर जमलेल्या प्रचंड मोठ्या जमावाकडे वाहवत गेलो. तो श्रील प्रभुपादांना आणि त्यांच्या अनुयायांना निरोप देण्यासाठी जमला होता. काही क्षणांनंतर त्या जमावाने मला असे ढकलले की मी अगदी त्यांच्या पुढ्यात येऊन थांबलो. मी त्यांच्या गहन तपकिरी डोळ्यांमध्ये पाहिले. ते देखील माझ्याकडे पाहत न्याहाळू लागले. एका गूढ चेतनेने मी भारावून गेलो. जणू काही भगवंत स्वतः श्रील प्रभुपादांच्या दृष्टीतून माझ्याकडे न्याहाळीत आहेत असे वाटले. बाकी सर्व दृष्टीआड झाल्यासारखे वाटले. मी बोलण्याची वाट पाहत ते शांतपणे उभे राहिले. दाटून आलेल्या कंठाने आणि कृतज्ञतेने ओथंबलेल्या भावनांनी थोडा लाजूनच मी म्हणालो, श्रील प्रभुपाद, माझे जीवन तुम्हाला अर्पण करण्याची माझी इच्छा आहे. त्यानंतर बराच काळ शांततेत गेला. माझ्या जोडलेल्या हातांना कृपाळूपणे बोटांनी स्पर्श करून त्यांनी स्मितहास्य केले. बऱ्याच वर्षांच्या विरहानंतर आपल्या स्वच्छंदी लहरी हट्टी पुत्राचे घरी स्वागत करीत असताना एका पित्याचे होतात तसे मायेच्या अश्रूंनी त्यांचे नेत्र ओलसर झाले. त्यांच्या कटाक्षात मला ज्ञानाचा कालातीत अथांग सागर आढळला. यापूर्वी कधीही न जाणवलेले दिलासा देणारे गहन तरीही वैयक्तिक प्रेम मला जाणवले. किंचितसी मान हलवून ते म्हणाले, होय, तू स्वग्रही आला आहेस. कृतज्ञतेच्या लाटेने माझ्या डोळ्यात अश्रू आणले. उंच बळून आलेल्या भावना रोखण्याचा प्रयत्न करीत मी नतमस्तक झालो. श्रील प्रभुपादांनी त्यांचे मस्तक झुकवले. त्यांची बांबूची काठी माझा मित्र श्यामसुंदराच्या हाती दिली आणि मित्रांना व प्रशंसकांना हसून अभिवादन करीत ते कारमध्ये बसले. जयघोष करीत निरोप देणारे अनेक हात आणि अश्रूंनी भरलेले डोळे दूरवर जाणारा तो लवाजमा पाहत राहिले. सकाळचे निरभ्र आकाश न्याहाळत मी निस्तब्ध उभा राहिलो. वाटले की माझ्या मनाच्या गर्द छायेतून श्रद्धेचा सूर्य उगवला आहे. या सूर्याचा कधीही अस्त होणार नाही असा विश्वास निर्माण झाला. अंतःकरणातून कृतज्ञतेच्या भावना उफाळून आल्या. याच आशीर्वादासाठी मी अनेक संकटे दुःखे सोसली होती. याच खजिन्यासाठी माझा प्रवास झाला होता. याच मौल्यवान क्षणासाठी माझ्या आत्म्याने अनेक वेदना सहन केल्या. लालसेने तो तडफडत होता. भगवंतांनी माझा मार्ग प्रकट केला होता. शंका आणि भीतीच्या धुक्याचे सावट आता दूर झाले होते. माझे जीवन समर्पित करू शकेन अशा ज्ञानाने परिपूर्ण आध्यात्मिक गुरूंना मी पाहिले, ज्याच्या प्राप्तीसाठी मी हजारो प्रार्थना केल्या होत्या, अगणित अश्रू ढाळले होते. आता माझ्या प्रवासाची मधुर संपन्नता झाली होती. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी अभ्यासलेल्या प्रत्येक रूढीच्या अंतरंगातील शिकवणुकीचे शिलप्रभुपाद हे दिव्य मूर्त स्वरूप होते. अगणित तारकांसमान असणाऱ्या विद्वान संतांचे प्रगल्भ विचार आणि चिरंतन शाश्वत प्रेम त्यांच्या ओठातून ओसंडून येत होते. मला जाणवले की त्या शब्दलहरींमध्ये माझ्या प्रत्येक शंका बुडत आहेत, गटांगळ्या खात आहेत. सर्वाकर्षक परमप्रिय भगवंतांशी असलेल्या आपल्या दृढ संबंधाचा साक्षात्कार कसा करावा हे शिकविणाऱ्या युगानुयुगे अखंडित परंपरेतून जतन केलेला संदेश त्यांनी प्रदान केला. माझ्या हृदयात एक दृढ निष्ठा जागृत झाली की मूर्तीने लहान असलेले हे विनम्र संत खरोखरच कृष्णांच्या पूर्ण प्रेमात होते आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण देखील त्यांच्या पूर्ण प्रेमात होते. माझ्या प्रवासादरम्यान एक गुरु दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे या प्रकारे गुरूंची तुलना करण्याची सवय मला नव्हती. त्यांची शिकवण आणि त्यांच्या सान्निध्यात आलेले अनुभव मी ग्रहण केले याच श्रद्धेने की भगवंत माझा मार्ग आणि माझे गुरु प्रकट करते. आध्यात्मिक बीजारोपण केल्याप्रमाणे श्रील प्रभुपादांनी माझ्या हृदयात आमच्यामधील संबंधाचे बीज प्रथम त्या मुंबईतील कार्यक्रमात रोवले. श्रीकृष्णांचे जन्मस्थान वृंदावनाला माझे निवासस्थान बनवेपर्यंत आणि माझा निश्चित मार्ग सापडेपर्यंत ते बीज प्रच्छन्न गर्भावस्थेतच राहिले. त्या आध्यात्मिक गर्भधारणेपासून तब्बल 9 महिन्यांनंतर या पवित्र भूमीमध्ये आता त्याचा जन्म झाला होता. माझ्या गतजीवनातील घटनांकडे मागे वळून पाहता भगवंतांच्या अदृश्य हातांनी मला कसे वाहवत आणले याची प्रचिती येऊ लागली. आता जीवनातील प्रत्येक अवस्था एका सुंदर आशीर्वादाप्रमाणे मी पाहू शकत होतो. मी मागील सुख आणि दुःख, अभिमान आणि लज्जा, यश आणि अपयशाकडे पाहिले. त्या सर्वांनी मला प्रगतीकडे कसे अग्रेसर केले हेही पाहिले. माझ्यावर ज्यांनी मायेचा वर्षाव केला असे कैलाश बाबांसारखे, तसेच ज्यांनी माझा तिरस्कार केला किंवा मला ठार मारण्याची योजना आखली अशा इस्तानबुलमधील हल्लेखोरांची मला आठवण झाली. ते सर्वजण या सुंदर योजनेचा एक हिस्सा होते. नदीतील पाणी अखेर समुद्रामध्ये त्याचे स्थान मिळवते, त्याप्रमाणे माझ्या जीवनातील ही हाक अखेर मला माझ्या श्रीकृष्णांच्या आणि माझ्या परमप्रिय गुरूंच्या चरणी घेऊन आली होती. नेत्रांतून कृतज्ञतेचे अश्रू ढाळत मला वाटले माझे भगवंत मला उद्देशून सांगत आहेत, हा मी इथे आहे, मीच तुला इथे आणले आहे आणि हे तुझे मार्गदर्शक गुरु आहेत. विचारांमध्ये गढून श्रील प्रभुपादांनी जिथे 6 वर्षे एकांतवासात वास्तव्य केले होते त्या प्राचीन मंदिराच्या छोट्या खोलीपर्यंत मी चालत आलो. ज्या ठिकाणी श्रील प्रभुपाद स्वयंपाक करीत त्या छोट्या खोलीत बसून मी खिडकीतून बाहेर न्याहाळले. मी जे पाहिले त्यावर माझा विश्वासच बसला नाही. श्रील प्रभुपादांच्या खोलीपासून काही मीटरच्या अंतरावर श्रील रूप गोस्वामींची समाधी होती. अगदी याच ठिकाणी जीवन बदलून टाकणारा साक्षात्कार आणि माझा निश्चित आध्यात्मिक मार्ग प्रकट झाला होता. नदी किनाऱ्यावरील माझ्या जागेवर मी परतलो. चिंतन करीत त्या अविस्मरणीय दिवसाच्या अनुभवाची गोडी चाकली. रात्र बरीच उलटली होती. चंद्रप्रकाशाच्या शांततेत संपूर्ण प्रवासादरम्यान जितक्या काही नद्या आढळल्या होत्या त्यांच्याविषयीच्या आंतरिक आकर्षणाचा मी विचार करू लागलो. प्रत्येकीने मला तिच्या किनाऱ्याजवळ खेचले. माझे प्रगल्भ ज्ञानाने पालनपोषण केले आणि आश्रयस्थानही दिले होते. यमुनेच्या वाहत्या प्रवाहाकडे पाहताना मनचक्षुनी मी गेटिसबर्गमधील तो निर्झर, लक्झेमबर्गमधील प्रवाह, ॲम्स्टरडॅममधील कालवा, इंग्लंडमधील थेम्स नदी आणि सुंदर गंगा पाहू शकत होतो. आणीबाणीच्या परिस्थितीत आणि गरजेच्या वेळी प्रत्येकीने मला महत्त्वाचा कानमंत्र दिला होता. सौम्य प्रवाह न्याहाळीत मी ध्यान केले की यमुनेने तिच्या प्रवासाला हिमालयात सुरुवात केली. ती जंगलातील योग्यांच्या गुहेकडून, साधूंच्या आश्रमाजवळून वाहत वाहत तिच्या अमर्याद शक्तीमुळे कोणत्याही अडथळ्यांविना वृंदावनात आली. मी विचार केला की भारतात आगमन झाल्यानंतर माझ्याही प्रवासाला हिमालयातून सुरुवात झाली, जिथे माझ्या दैवरूपी नदीने वाहवत मला जंगलातील योग्यांच्या आणि साधूंच्या संगतीत आणले आणि अंती माझ्या मर्यादेपलीकडील शक्तीने कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता भक्तीच्या भूमीत या वृंदावनात माझ्या गुरूंच्या चरणी सुपूर्त केले. चंद्रप्रकाशात मी नदीकडे पाहिले. जळातील माझी प्रतिमा मी न्याहाळू लागलो. इतक्या दिव्यातून जाताना नदीच्या माध्यमातून वास्तवात मी कोण आहे हे मला दाखवण्याचा भगवंत प्रयत्न करीत होते. नदी किनाऱ्यावरील मातीत पडल्या पडल्या माझ्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. हायलँड पार्कमधील माझ्या खोलीत भगवंतांना केलेली प्रार्थना मला स्मरली. गालावर एक हसू उमलले. होय भगवंता, मी प्रथम पाऊल उचलले त्या क्षणापासून तुम्ही माझ्या प्रार्थनेला ऐकत आला आहात.